खंड चौथा प्रकरण सतरावे लोकेशनची होळी। मी आणि माझे जोडीदार जरी रोग्यांच्या शुश्रूषेतून मोकळे झालो तरीही प्लेगमधून उपस्थित झालेली इतर कामे आमच्या शिरावर होतीच। लोकेशनच्या स्थितीसंबंधी म्युनिसिपाल्टी खुशाल बेदरकार राहू शकत होती, पण गोऱ्या नागरिकांच्या आरोग्याला मात्र ती चोवीसही तास डोळ्यात तेल घालून जपत असे। त्यांच्या आरोग्य रक्षणासाठी पडेल तो खर्च करायला ती मागे पुढे पाहत नसे आणि या प्रसंगी प्लेगचे पाऊल पुढे पडू नये यासाठी तर तिने पाण्यासारखा पैसा खर्च केला। हिंदी लोकांच्या बाबतीत म्युनिसिपाल्टीचे अनेक दोष मला दिसत होते, तरीही गोऱ्या लोकांची ती वाहत असलेली काळजी पाहून तिला धन्यवाद दिल्याखेरीज माझ्याच्याने राहावले नाही आणि तिच्या या शुभ प्रयत्नामध्ये मला जेवढी म्हणून मदत देता आली तेवढी मी दिली। माझी समजूत आहे की ती मदत मी दिली नसती तर म्युनिसिपाल्टीला जड गेले असते आणि कदाचित तिने बंदुकीच्या बळाचाही उपयोग केला असता, मागे पुढे पाहिले नसते आणि आपले ते खरे केले असते, पण तसे काही होण्याचा प्रसंग आला नाही। हिंदी लोकांच्या वर्तणुकीने म्युनिसिपाल्टीचे अंमलदार संतुष्ट झाले आणि त्यानंतरची काही कामे सुलभ झाली। हिंदी लोकांना म्युनिसिपाल्टीच्या म्हणण्याप्रमाणे वागावयास लावण्यासाठी माझे त्यांच्यावर होते नव्हते तेवढे वजन मी वापरले। ते सर्व करणे हिंदी लोकांना फार जड होते, तरीही एकाने सुद्धा माझा शब्द उल्लंघिल्याचे मला स्मरत नाही। लोकेशनच्या सभोवार पहारा बसविण्यात आला। परवानगीशिवाय कोणी बाहेर पडायचे नाही किंवा आतही जायचे नाही। माझ्या जोडीदारांना व मला पाहिजे तेव्हा जाण्या येण्याचे परवाने दिले होते। म्युनिसिपाल्टीचा विचार लोकेशनमधील सर्व रहिवाशांना 3 आठवडेपर्यंत जोहानिसबर्गपासून 13 मैल अंतरावर खुल्या मैदानात तंबू लावून त्यामध्ये बसवून लोकेशनला आग लावून देण्याचा होता। तंबूचेच का होईना, पण नवे गाव वसविणे, तिकडे दाणागोटा पोचविणे इत्यादींमध्ये काही दिवस जाणारच। त्या मुदतीत वरील पहारा बसविलेला होता। लोक खूप घाबरले, पण मी त्यांच्यापाशीच असल्यामुळे त्यांना धीर होता। त्यांच्यापैकी पुष्कळ गरीब लोक स्वतःचे पैसे स्वतःच्या घरात पुरून ठेवी, आता ते हलवावे लागणार, त्यांना बँक कुठून मिळावी, बँकेमध्ये त्यांना कळणार तरी काय। मी त्यांची बँक बनतो, माझ्यापाशी पैशांचे ढीग येऊन पडले। मी अशा प्रसंगी फी आकारणे योग्य झाले नसते, कसे बसे हे काम सांभाळू शकलो। आमच्या बँकेच्या मॅनेजरशी माझी चांगली ओळख होती। मी त्यांना कळविले की तुमच्याकडे आम्हाला खूप पैसे ठेवावे लागणार आहेत, बँका तांब्याचे किंवा रुपयाचे नाणे अमुक एका मर्यादेपलीकडे घ्यायला तयार नसतात, त्याशिवाय प्लेगच्या टापूतून येणाऱ्या पैशांना हात लावण्यास कारकून नाखूश असतील असाही संभव होता। परंतु मॅनेजरने मला सर्व सोय करून दिली, जंतुनाशक पाण्याने धुवून बँकेकडे पाठविण्याचे ठरले। अशा तऱ्हेने सुमारे 60,000 पाऊंड बँकेमध्ये भरले गेले असे मला स्मरते। माझ्या आशिलांपैकी ज्यांच्यापाशी अधिक पैसे होते त्यांना ते ठरीव मुदतीने व्याजी लावण्याचा मी सल्ला दिला। अशा तऱ्हेने काही पैसे त्या आशिलांच्या नावावर ठेविले गेले। त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्यापैकी कित्येकांना बँकेत पैसे ठेवण्याची सवय लागली। क्लिप्स फ्रूट फार्म नावाचे जोहानिसबर्ग शेजारी एक ठिकाण आहे, तेथे लोकेशनच्या रहिवाशांना स्पेशल ट्रेन मधून नेले। तेथे त्यांना अन्नपाणी म्युनिसिपाल्टीने स्वतःच्या खर्चाने पुरविले। तंबूच्या या गावाचा देखावा लष्कराच्या छावणीसारखा होता। लोकांना अशा तऱ्हेने राहण्याची सवय नसल्यामुळे मानसिक व्यथा झाली, नवे नवे वाटे, पण 3 आठवडेपर्यंत अशा तऱ्हेने खुल्या हवेत राहिल्याने लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा तर अवश्य झाली आणि मानसिक दुःखाचा तर पहिले 24 तास संपण्यापूर्वीच विसर पडला। अर्थातच लोक आनंदाने राहू लागले। मी जाई तेव्हा त्यांचे भजन, कीर्तन, खेळ, करमणूक इत्यादी चालू असे। मला आठवते की लोकेशन रिकामे करण्यात आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याची होळी करण्यात आली। त्यातील एक देखील वस्तू सोडवून आणण्याचा लोभ म्युनिसिपाल्टीने केला नाही। त्याच सुमाराला आणि त्याच कारणाने म्युनिसिपाल्टीने स्वतःच्या मार्केटचे लाकूड कामही सर्व जाळून टाकले व त्यापाई सुमारे 10,000 पौंडांचे नुकसान सोसले। मार्केटात मेलेले उंदीर सापडले म्हणून हा कडक उपाय योजण्यात आला होता। नुकसान खूप झाले खरे, पण परिणाम हा झाला की प्लेगचा प्रसार अशक्य झाला, शहर भयमुक्त झाले।